आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात हजारो अनुयायांकडून बाबासाहेबांना अभिवादन. नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. इंडिगोच्या रद्द झालेल्या उड्डाणांसाठी प्रवास भाड्याची विनाविलंब परतफेड करण्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्साहात सुरुवात. महिला गटात चिपळूणची साक्षी जड्याळ विजेती. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 षटकांच्या मालिकेत भारताचा दमदार विजय. आता सविस्तर बातम्या. संविधानकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल राज्यभरातून हजारो अनुयायांनी त्यांना अभिवादन केलं. मुंबईत देखील हजारो अनुयायांच्या उपस्थितीत दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना भारतासारख्या विविधता असलेल्या देशामध्ये एकता, न्याय आणि संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधानाची निर्मिती करणं हे मोठं ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. राज्यपाल म्हणाले,
बाबासाहेबने अपने जीवन में आने वाली पीढ़ी हम सब के लिए एक संदेश दिया कि शिक्षा वो सत्य सिद्धांत है जो मानव के हर प्रकार के दुखों को काटने की ताकत रखता है. वो समाज सदा आगे बढ़ता है जो शिक्षा के महत्व को समझता है.
बाबासाहेबांनी समतेची जाणीव दृढ केल्याचं नमूद करून ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रातील बाबासाहेबांचं योगदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केलं. त्यांच्यामुळेच राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना देशानं वेळेत स्वीकारल्यानं आज ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारताच्या लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचं रक्षण संविधानामुळे होत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष उभारल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारच्या वतीनं दादर चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच पोलीस विभागानं देखील बाबासाहेबांना मानवंदना दिली. मुंबईत विधानभवनात उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी तर नागपूरच्या विधानभवनात अभिवादन कार्यक्रमात विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन केलं. नागपुरात देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली तर विविध बुद्धविहारांमध्ये हजारो अनुयायांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं. राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. अकोल्यात मध्यरात्री मेणबत्ती फेरी काढून महामानवाला अभिवादन केलं तर अशोक वाटिकेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिममध्येही मेणबत्ती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 18 वर्षांपासून ही फेरी आयोजित करण्यात येते. त्याशिवाय सांगली, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, धाराशिव इथंही अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. लातूरमधील पानगावमध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनी विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवडमध्येही मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. यानिमित्त भंडारा जिल्ह्यात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबईत ऐरोलीतल्या ज्ञानस्मारकाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट देऊन अभिवादन केलं. देशभरात देखील काल बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला संसद भवनाच्या आवारात पुष्पहार वाहून अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात बाबासाहेबांच्या दूरगामी नेतृत्व आणि न्याय, समानता तसंच संविधानक मूल्य आजही देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचं नमूद केलं. संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं साकारलेल्या चित्ररथाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत काल उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा चित्ररथाच्या माध्यमातून संविधानाची माहिती, संविधानाच्या मूलतत्वावरील माहिती, लोकशाही मूल्यांचे कलात्मक सादरीकरण तसंच प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. हा रथ राज्यभर फिरणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी नागपुरात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रामगिरी निवासस्थानी विरोधी पक्षनेते गटनेते आणि विधिमंडळ सदस्यांना चहापानासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. परीक्षेचा ताण दूर करत जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून हा काळ कसा साजरा करता येऊ शकतो हा दृष्टिकोन देणारा परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या 9व्या आवृत्तीचं आयोजन नव्या वर्षात जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे. या माध्यमातून भारतातील तसंच परदेशातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्याशी पंतप्रधान संवाद साधतात. त्याविषयीचा हा वृत्तांत.
परीक्षा पे चर्चा या पंतप्रधानांच्या विद्यार्थी शिक्षक संवादाची सुरुवात 2018 मध्ये झाली. त्यावेळी 22,000 विद्यार्थी शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतं. 2025 मध्ये 8व्या आवृत्तीत 3.5 कोटी जणांनी नोंदणी केली होती त्यावरून हे स्पष्ट होतं. या आवृत्तीनं 245 अधिक देशातील विद्यार्थी 153 देशातील शिक्षक आणि 149 देशांमधील पालकांच्या सहभागानं गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केला आहे. जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या 9व्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी 1 डिसेंबरपासून 11 जानेवारी 2026 या कालावधीत माय GOV पोर्टलवर ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक सहभागी होऊ शकतील. हा उपक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना माय GOV कडून सहभागाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी, पुणे.
इंडिगो विमान कंपनीच्या रद्द झालेल्या उड्डाणांसाठी सर्व प्रवाशांच्या प्रवास भाड्याची परतफेड विनाविलंब करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं काल दिले आहेत. आज रात्रीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच ज्या प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर याचा परिणाम झाला आहे त्यांच्याकडून पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचं पालन न केल्यास अथवा विलंब केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान विमान उड्डाण रद्द झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागानं सुलभ प्रवास आणि पुरेसा निवास व्यवस्था उपलब्ध करण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत सावधगिरीनं केला जात असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचं नियमन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायदानावर तंत्रज्ञान नियंत्रण ठेवू शकणार नाही यावर भर दिला. सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 39व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथोपियाचा हैमानूत आगेन्यू विजेता ठरला तर इथोपियाचाच डेरेज्यो अलेमो उपविजेता ठरला आहे. तर लष्कराचा खेळाडू तीर्थकुमार पून हा आंतरराष्ट्रीय गटात तिसरा तर भारतीय गटात पहिला आला. तर महिला गटात पूर्ण मॅरेथॉनची विजेती ठरलेली चिपळूणची साक्षी जजाळ आकाशवाणीशी बोलताना म्हणाली,
आज मी 42 किलोमीटरला ओव्हरऑल फर्स्ट केली. गेल्या वर्षी मी 21 किलोमीटरला पण ओव्हरऑल फर्स्ट केली होती. मला पुण्याचा रूट वगैरे खूप छान वाटला. तर मी सातारमध्ये प्रॅक्टिस करते. मी लॉंग रन वगैरे करायची, मी 35-36 किलोमीटर वगैरे. त्यासाठी मी मे महिन्यापासून मी 42 किलोमीटरची प्रॅक्टिस सुरू केली.
क्रिकेट. विशाखापट्टणम इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक मर्यादित षटकांच्या सामन्यात काल भारतानं 9 गडी आणि 10 षटके राखून दमदार विजय नोंदवत मालिका 2-1 अशी जिंकली. भारतानं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दक्षिण आफ्रिकेनं क्विंटन डिकॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 270 धावा केल्या. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 116 धावांची खेळी करत मर्यादित षटकांच्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. तत्पूर्वी कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. आता येत्या 9 डिसेंबरपासून 20 षटकांची 5 सामन्यांची मालिका सुरू होत असून मालिकेतील पहिला सामना कटक इथं होणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त कोरडं हवामान राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महापरिनिर्वाणदिनानिमित्त देशभरात हजारो अनुयायांकडून बाबासाहेबांना अभिवादन. नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. इंडिगोच्या रद्द झालेल्या उड्डाणांसाठी प्रवास भाड्याची विनाविलंब परतफेड करण्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्साहात सुरुवात. महिला गटात चिपळूणची साक्षी जड्याळ विजेती. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 षटकांच्या मालिकेत भारताचा दमदार विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.